नमस्कार, उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोता, आपण आमचे कार्यक्रम ऐकत असता त्याद्वारे आपणास परमेश्वराविषयी त्याच्या वचनाविषयी माहिती मिळत आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण आपल्या पत्राद्वारे सुद्धा आपले विचार प्रकट करत असता, याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. श्रोता, कोणीतरी म्हटलं आहे की जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, याच जीवनात कोणत्याही गोष्टीची शाश्वतता नाही. कधी काय होईल हे सुद्धा आपल्याला ठाऊक नसतं. परंतु जो मनुष्य परमेश्वराला ओळखत असतो, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतो, त्याचं जीवन हे एखाद्या उमलणाऱ्या फुलासारखं असतं. त्याच्या जीवनात सदैव शांती, समाधान आणि आनंद असतो. त्याच परमेश्वराच्या वचनातून, बायबलच्या योहानाच्या पहिल्या पत्रातील पुस्तकातून आपल्याशी मार्गदर्शन करणार आहेत श्रीमती रोशना पीटर.
या गीताच्या द्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे अशी मला खात्री आहे. तर श्रोत्यानो, अध्ययनाकडे वळण्यापूर्वी सर्वप्रथम आपण प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्या सर्व कृपादानांबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. मोठ्या दयेने, प्रेमाने तू आम्हाला सांभाळलेले आहेस आणि पुन्हा एक वार तुझ्या चरणाशी येऊन तुझं वचन ऐकण्याची ही संधी तू आम्हाला दिलेली आहेस, आम्ही तुझे आभारी आहोत. पवित्र प्रभू, आज आमचे जीवन तुझ्यासमोर आहे, तुझ्यापासून काहीच लपलेले नाही. तू जाणतोस की कित्येकदा आम्ही स्वतःच्या चुका, स्वतःचे पाप आणि अपराध इतरांपासून लपविण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या मनामध्ये जे विचार येतात ते इतरांना कळत नाहीत, पण तुला सर्व काही ठाऊक आहे. म्हणून प्रभू, आम्हाला शुद्ध आणि पवित्र असं अंतकरण दे, शुद्ध आणि पवित्र असे विचार दे. आमच्या सर्व स्वभावावर, आमच्या हालचालींवर, आमच्या कार्यांवर तू नियंत्रण ठेव. आज प्रभू, जे आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत, त्या सर्वांना मी तुझ्या हातात सोपवित आहे. त्या सर्वांना तू स्पर्श कर, आरोग्य दे, आपल्या आनंदाने त्यांना भरपूर कर. आजचं वचन ऐकत असताना आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हातील प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर. हे वचन जीवनामध्ये लागू करण्याकरिता तू आमची मदत कर प्रभू. सर्व काही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि हीच प्रार्थना करीत आहोत की तू आमचा मार्गदर्शक हो, आमचा शिक्षक हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि पवित्र नावात आम्ही ही प्रार्थना तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योहानाच्या पहिल्या पत्राचे अध्ययन करीत आहोत. पहिल्या अध्यायाच्या 2 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे आणि आज पहिल्या अध्यायाच्या 3 वचनापासून काही वचने आम्ही अभ्यासणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की योहान जे प्रारंभापासून होते, जे ऐकले, जे डोळ्यांनी पाहिले, जे न्याहाळले आणि हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी सांगत आहे. आम्ही पाहिलं होतं की पवित्र शास्त्रामध्ये 3 प्रारंभ सांगण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 1 प्रारंभ ह्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. 3रं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासही ह्यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे. श्रोत्यानो, जे आम्ही पाहिले व जे ऐकले ही 3री वेळ आहे की तो असे म्हणत आहे आणि त्यामुळे आमचा विवेक जागृत व्हायला हवा. योहान, तू हे पुन्हा पुन्हा का सांगत आहेस? ह्यासाठी की जेणेकरून तुमची सुद्धा त्याच्यासोबत सहभागिता असावी. तो म्हणतो की विश्वासणारे एकमेकांसोबत सहभागिता करू शकतात. तो म्हणतो की आम्ही ह्यासाठी तुम्हाला हे कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे. तुम्ही देवासोबत सहभागिता कशाप्रकारे करू शकता? ही गोष्ट दर्शविते श्रोतांनो की तो देव पवित्र आहे, मानव अपवित्र आहे. मग ही खाई कशी भरून निघेल? तुम्ही मानव व देव ह्यांना एकत्र कसे आणू शकाल? किंवा आमोस मानतो त्याप्रमाणे आमोसचे पुस्तक 3:3 पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? आम्ही कशा प्रकारे सहभागिता करू शकतो? ह्या अशक्य अडचणीवर किंवा बाधेवर आम्ही कशाप्रकारे विजय प्राप्त करू शकतो? योहान ह्याविषयी 3 पद्धती मांडणार आहे. त्यापैकी 2 पद्धती मानवनिर्मित आहेत आणि त्या कामाच्या नाहीत. 3री देवाची पद्धती आहे आणि ही एकच अशी पद्धती आहे श्रोत्यानो जी कार्य करू शकते. तिला पाहण्याआधी मला आपणाला सहभागिता ह्या शब्दाविषयी काही सांगू द्या. सहभागिता हा शब्द ग्रीक शब्द कोयनोनिया, ज्याचा अर्थ आहे समानता असणे किंवा एकमेकांशी वाटून घेणे. ख्रिस्ती सहभागिता म्हणजे ख्रिस्ताच्या गोष्टींना एकमेकांसोबत वाटून घेणे व हे करण्यासाठी प्रभू येशूला जाणणे फार महत्वाचे आहे. त्याच्याविषयी फक्त माहिती असणे महत्वाचे नाही, परंतु त्याला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारणे आणि जाणणे महत्वाचे आहे. आमच्या दिवसात सहभागितेचा खरा अर्थ आम्ही विसरलो आहोत. मी काय म्हणत आहे ते स्पष्ट करण्यासाठी मला आपणाला एक उदाहरण देऊ द्या. पुष्कळदा श्रोत्यांनो, आम्ही सहभागितेच्या नावाखाली फक्त एक दुसऱ्यांना कसे काय आहात आणि काय सुरू आहे असे प्रश्न विचारतो। हे विचारण्यापर्यंतच आम्ही सीमित राहतो। एकदा एका ठिकाणी देवाच्या सेवकाला सहभागितेसाठी बोलावण्यात आले व त्या सहभागिता सभेचे नाव होते मजा, भोजन आणि संगती। भोजन तर नेहमीसारखेच होते। मजा जी होती ती अगदी खालच्या स्तराचे चुटकुले आणि संगती म्हणजे फक्त नेहमीसारखे जे प्रश्न आम्ही एकमेकांना विचारतो तसे प्रश्न विचारणे। तुम्ही कसे काय आहात, काय सुरू आहे, कुठे राहता, किती लेकरे आहेत, तुमची पत्नी कशी आहे, वगैरे वगैरे। नंतर त्या सर्वांनी मिळून एक गीत गायले आणि सहभागितेविषयीची त्यांची ही धारणा होती। सहभागितेविषयी ख्रिस्ती कल्पना पण काही वेगळी नाही। ते सहभागितेसाठी अनेकांना आमंत्रित करतात आणि तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असतो की आम्ही सोबत बसून जेवण करूया आणि सूर्याखाली होणाऱ्या इतर सर्व गोष्टींविषयी चर्चा करूया। परंतु जो त्यांना खरी सहभागिता देऊ शकतो त्या ख्रिस्ताला सोडून इतर सर्व गोष्टी ते लोक करतात। जेव्हा आपण जगातील लोकांना एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा करण्याकरिता एकत्र येताना पाहता तेव्हा आपल्याला आढळेल की ते फक्त त्याच विषयावर पूर्ण वेळ बोलत राहतात। जो त्यांचा विषय ठरवलेला असतो त्याच विषयावर ते बोलत राहतात। आता श्रोत्यांनो, विश्वासणाऱ्यांसाठी सहभागिता म्हणजे ते एकत्र येतात आणि ख्रिस्ताविषयी चर्चा करतात, ख्रिस्ताविषयी बोलतात। त्यांचा विषय असतो प्रभू येशू ख्रिस्त। आम्ही त्याच्याविषयी व त्याच्या वचनाविषयी बोलतो। ह्याच प्रकारच्या सहभागितेविषयी योहान ह्या ठिकाणी बोलत आहे जेव्हा तो म्हणतो की तुमची सुद्धा एकमेकांशी आमच्याशी सहभागिता व्हावी। ह्या ठिकाणी आम्हाला सहभागितेचे महत्व तो पटवून देत आहे। नंतर चौथं वचन पहा, योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि चौथे वचन, तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो। हे पत्र लिहिण्याचे आता हे दुसरे कारण तो सांगत आहे। तो म्हणतो की तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो। आनंद असणे किती विलक्षण आहे। थोडा आनंद नाही परंतु पूर्ण आनंद जो आम्ही सहभागितेमुळे अनुभवत आहोत। कोयनोनिया मंडळीत प्रभू भोजनाचा विधी सहभागितेला दर्शवितो। देणे सुद्धा सहभागिता आहे श्रोतांनो। जसे पौलाने फिलिपेकरास पत्र 3:10 जेव्हा लिहिले तो म्हणतो की हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी। तेव्हा त्याच्या मनात हेच होते। देवाचे वचन सांगण्यासाठी जो एक अंतिम उद्देश आहे तो हा की ह्या लोकांना त्यांच्या पापांची जाणीव करून देऊन त्यांना पश्चातापासाठी तयार करणे, जेणेकरून पुरुष व स्त्रिया तारण प्राप्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावे, त्यांचा आनंद पूर्ण व्हावा। ज्या प्रकारे इथोपियन खोजाने फिलिपच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला जाणले आणि त्याला आनंद प्राप्त झाला, त्यानंतर त्याने त्याचा प्रवास पुढे, फिलिप किती चांगला माणूस आहे, त्याने किती चांगला उपदेश दिला आणि त्याने कशाप्रकारे माझे मार्गदर्शन केले असे म्हणत केला नाही, तर त्याने तो आनंदाने भरपूर होऊन केला। का? कारण त्याने ख्रिस्ताला जाणले होते। योहानाच्या पत्राचा उद्देश आहे की तुम्ही एकत्र येऊन ख्रिस्ताच्या विलक्षण गोष्टींना एकमेकांशी वाटावे, त्या गोष्टी एकमेकांना सांगाव्यात। देवाच्या आत्म्याने प्रभू येशूला व पित्याला तुमच्यासाठी वास्तविक बनवावे, जेणेकरून आमची आपसातली सहभागिता मधुर व्हावी। आता श्रोत्यांनो, योहान ह्या ठिकाणी पेच प्रसंग एक अडचण मांडणार आहे। आम्ही अशा समस्येकडे येत आहोत ज्याचा मी आधी उल्लेख केला होता। योहानाने म्हटले की मी हे सर्व तुम्हाला लिहित आहे जेणेकरून तुमची सहभागिता व्हावी आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा। आणि जर आमची देवासोबत सहभागिता असेल तर स्वाभाविकपणे आमचा आनंद पूर्ण होईल। तरी सुद्धा एक अशी बाधा आहे ज्यावर विजय प्राप्त करायचा आहे। योहान अशा समस्येचा सामना करीत आहे जो प्रत्येक देवाचे लेकरू ओळखते। मानवाची देवासोबतची सहभागिता होणे ही फार गौरवशाली गोष्ट आहे, परंतु श्रोत्यानो जेव्हा ही अडचण समोर येते तेव्हा आमच्या सर्व अपेक्षा समाप्त होतात. पाचवं वचन, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. परमेश्वर प्रकाश आहे, त्याच्यात कुठलाच अंधकार नाही. ह्याचा अर्थ परमेश्वर पवित्र आहे आणि आम्हाला माहीत आहे की मानव अपवित्र आहे. विलक्षण तारणारा आणि मी आमच्यामध्ये असलेल्या ह्या खाईला कोण भरेल? ही खाई फार खोल आणि घसरती आहे. देव व मानव ह्यांना कसे एकत्र आणता येईल? योवाचे पुस्तक 9 आणि 33 वचनाप्रमाणे, आम्हा दोघांवर हात ठेवील असा कोणी मध्यस्थ आम्हा उभयतांमध्ये नाही. यशयाद्वारे परमेश्वर म्हणतो, यशयाचे पुस्तक 55 आणि 8 वचनात, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. एक पापी व्यक्ती, एक पापी मानव देवासोबत कशाप्रकारे चालू शकतो? श्रोतनो, योहान आम्हाला सांगतो की देव प्रकाश आहे. वास्तविक पाहता ही देवाची व्याख्या आहे. देव प्रकाश आहे, देव प्रीती आहे आणि देव जीवन आहे. परंतु ह्या जगात राहताना आम्ही देवासोबत सहभागिता कशी करू शकतो? असं दिसतं की जणू आम्हाला 2 गोष्ट करायची आहे. एकतर आम्हाला देवाला आमच्या स्तरावर खाली आणावे लागेल किंवा आम्हाला देवाच्या स्तरापर्यंत वर जावे लागेल. ह्यापैकी एक सुद्धा गोष्ट होऊ शकत नाही, तरी सुद्धा मानवाने तसे करण्याचा प्रयत्न केला आहे. योहान पहिली गोष्ट किती अशक्य आहे हे दाखवून देव प्रकाश आहे ह्याची आम्हाला व्याख्या देतो. मला सांगण्यात आले आहे की आधुनिक विज्ञान प्रकाश काय आहे ह्याविषयी खात्रीने सांगू शकत नाही. काहीही शक्य आहे की एक जड वस्तू आहे. प्रकाशाचा स्रोत एक गोष्ट आहे, परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत लाईट लावता तेव्हा कोपऱ्या कोपऱ्यातला अंधार प्रकाशात परिवर्तित होतो. तेथे काय घडते? असे काय होते जे त्या ठिकाणी गेले आणि त्याने त्या अंधाराला दूर केले? त्या कोपऱ्यात काय घडले ज्यामुळे अंधार दूर झाला? कारण जेव्हा प्रकाशाचा स्रोत दूर होतो तेव्हा पुन्हा अंधार त्या कोपऱ्यात पसरतो. तर श्रोत्यानो, प्रकाश काय आहे? जेव्हा योहान म्हणतो की देव प्रकाश आहे तेव्हा तो देवाविषयी अनेक वास्तविकता प्रकट करतो. जरी ह्या गोष्टी देवाच्या सर्व गुणांना सांगत नाहीत, तरी सुद्धा अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगतात. सर्वप्रथम प्रकाश देवाच्या गौरवाला, त्याच्या तेजाला आणि त्याच्या सुंदरतेला, त्याच्या अद्भुततेला आम्हाला दाखवते. त्याविषयी ते सांगते. काय आपण कधी सूर्य उगवताना पाहिला आहे? किती गौरवशाली दृश्य असते ते, होय ना? एकदा 2 खुल्या मैदानावर तंबू ठोकून सूर्य उगवताना पाहण्यासाठी रात्रभर तिथेच थांबले. सकाळ होताच त्या दोघांपैकी एक जरा लवकर उठला आणि दूर उभा राहून तो सूर्य उगवण्याची वाट पाहू लागला. त्याच्या मित्राने त्याला विचारले, तू इथे काय करीत आहेस? त्याने उत्तर दिले, मी देवाला नवीन दिवसाची निर्मिती करताना पाहत आहे. खरोखर श्रोत्यांनो, नवीन दिवसाची निर्मिती देव कशाप्रकारे करतो हे पाहणे फार मनोवेधक आणि चित्त थरारक असते. अचानक सूर्य क्षितिजावर डोकावतो आणि हळूहळू मोठ्या गौरवाने वरवर सरकत जातो आणि नंतर जसा जसा तो वर येतो तशी तशी उष्णता वाढत जाते. देव प्रकाश आहे, त्याचे गौरव, सुंदरता आणि तेज फार विलक्षण आहे. प्रकाशाचा दुसरा गुण आहे की तो स्वतःला प्रगट करतो. प्रकाशाला आम्ही पाहू शकतो, परंतु तो स्वतःहून पसरतो. तो अंधाराला दूर करतो, तो प्रगट करणार आहे. मी माझे हात प्रकाशात पाहू शकते. माझ्या हातांवर धूळ आहे किंवा एखादी घाणेरडी वस्तू लागलेली आहे किंवा ते किती घाणेरडे आहेत हे मला प्रकाशातच आढळते. जर मी माझ्या हातांना प्रकाशात पाहणार नाही तर मला ते घाणेरडे आहेत की स्वच्छ आहेत हे दिसणार नाही. प्रकाश अशुद्धता आणि कमतरता ह्यांना प्रकट करते. डॉक्टर शेफर असे म्हणत असत की ह्या पृथ्वीवरील गुप्त पापे स्वर्गामधील उघड असलेली गोष्ट आहे. आमची सर्व पापे देवासमोर अगदी उघड आहेत, कारण देव प्रकाश आहे. तसेच प्रकाश देवाच्या शुभ्र शुद्धतेविषयी व पूर्ण पवित्रतेविषयी सांगतो. परमेश्वर कुठल्याही प्रकारची छाया निर्माण न करता पुढे जातो, कारण तो प्रकाश आहे, तो निर्मळ शुद्ध आहे. खरे पाहता सूर्य पृथ्वीचा मलिनतेपासून मुक्त करणारा आहे. तो फक्त प्रकाशच देत नाही, तर तो शुद्धीकरण करतो, तो स्वच्छ करतो. प्रकाश सर्व मलिनता उघडकीस आणतो. प्रकाश देवाच्या शुद्धतेविषयी सांगतो. प्रकाश मानवाचे मार्गदर्शन करतो, तो मार्ग दाखवतो. क्षितिजावर पसरलेला प्रकाश मानवाला साहस पुरवतो, पुढे वाटचाल करण्याकरिता त्यांना हिंमत देतो. परमेश्वर प्रकाश आहे. श्रोत्यांनो, आता मला आपणाला दुसऱ्या टोकाकडे नेऊ द्या. अंधार प्रकाशाचा अभाव नाही, तो प्रकाशाच्या विरुद्धात आहे. प्रकाश आणि देवाची पवित्रता ह्यांचे दुष्टाचा अंधकार आणि जगातील गोंधळ ह्यांच्याशी नेहमीच सरळ संघर्ष राहतो. आता आमच्यासमोर ही समस्या मांडण्यात आली आहे. मी एक लहान प्राणी पापाने भरलेली ह्या पृथ्वीवर ठेवण्यात आली आहे. आपण जर सत्य जाणू इच्छिता तर मी आपणाला सांगू इच्छिते की मी पूर्णपणे दुर्गुणी आणि पापी आहे. तारणासाठी देवाच्या कृपेशिवाय मी ह्या जगात काहीच नाही. फक्त एक असा प्राणी आहे जो देवाविरुद्ध बंड करीत आहे, ज्याच्यामध्ये चांगले असे काहीच नाही. होय, मानवामध्ये काहीच चांगले नाही हे देव फार चांगल्या प्रकारे जाणून आहे. पॉल रोमकरासपत्र 7 आणि 18 वचनामध्ये म्हणतो, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. तसेच रोमकरासपत्र 3:10-10 तो असे सुद्धा म्हणतो की शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. मानवामध्ये चांगुलपणा तर नाहीच, पण मानव देवाविरुद्ध बंड करतो. पॉल पुढे सांगतो की हे बंड मानवाच्या हृदयात आहे. रोमकरासपत्र 8:7 तो सांगतो, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. आश्रोत्यांनो, आम्ही अशा जगात राहत आहोत जे सामर्थी देवाविरुद्ध बंड करीत आहे. परमेश्वर पवित्र आहे, मी पापी आहे, कृपेने माझे तारण झाले आहे. माझे तारण कृपेने झाले आहे, होय श्रोत्यांनो. परंतु माझी त्याच्यासोबत सहभागिता कशी होऊ शकते, किंवा मी त्याच्यासोबत सहभागिता कशी करू शकते, त्याच्यासोबत कशी चालू शकते? मानवाने हे 3 प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांना ह्या ठिकाणी मांडण्यात आले आहे, ज्यापैकी 2 चुकीचे आहेत. 1, पहिली गोष्ट जी मानवाने करण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे देवाला मानवाच्या स्तरापर्यंत त्याने खाली आणण्याचा प्रयत्न केला. पहिली पद्धती आहे देवाला मानवाच्या स्तरापर्यंत आणणे. योहानाचे 1:5-6 सांगतं, त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. असे अनेक लोक आहेत जे हा दावा करीतात की आमची परमेश्वरासोबत सहभागिता आहे, पण खरे पाहता त्यांची सहभागिता नाही. तो म्हणतो की तुम्ही खोटे बोलता आणि तुमच्यामध्ये सत्य नाही. काय तुम्हाला समजले आहे की योहान ह्या ठिकाणी काय म्हणत आहे ते? तो फार सरळपणे बोलतो आहे, होय ना? तो म्हणतो की आम्ही खोटे बोलतो. दुसऱ्या व्यक्तीला खोटारडा म्हणणे काही चांगली गोष्ट नाही. योहान म्हणतो की जर तुम्ही म्हणता की तुमची देवासोबत सहभागिता आहे आणि तुम्ही अंधारात चालता, तर तुम्ही पाप करता आणि तुम्ही खोटे बोलता. हे मी मानत नाही, मी त्याबाबतीत फार नम्र आहे, पण योहानाने असे म्हटले आहे. योहानाविषयी माहीत नाही कोठून पण एक अफवा पसरली की तो फार हळव्या मनाचा होता. परंतु मधातल्या काळात एका चित्रकाराने योहानाचे चित्र बनवले आणि त्यात त्याचे केस त्याने कुरळे दाखवले हे समजून की योहान फार प्रेमळ असा प्रेषित होता. परंतु श्रोत्यानो लक्षात घ्या की प्रभू येशूने त्याला तसे कधीच संबोधले नाही. त्याने त्याला गर्जनेचा पुत्र म्हटले. जर योहान आणि तो चित्रकार स्वर्गात भेटतील तर त्या चित्रकाराला कळेल की वादळ आणि विजा काय आहेत, कारण मला वाटतं तो त्याला नक्कीच म्हणेल की मी फार हळव्या मनाचा होतो अशी कल्पना लोकांना देण्यामध्ये तुला काय विशेष वाटले. योहान हा मजबूत चांगली शरीर यष्टी असलेला धडधाकट मासेमारीचा धंदा करणारा आणि ओबडधोबड असा पुरुष होता. तो म्हणतो की जर तुम्ही म्हणता की तुमची देवाशी सहभागिता आहे आणि तुम्ही अंधारात चालता तर तुम्ही खोटे बोलता, कारण परमेश्वर प्रकाश आहे, तो पवित्र आहे. आज आम्ही ख्रिस्ती लोकांमध्ये असलेल्या पापांविषयी फार ऐकतो. अनेक लोक व्यभिचाराच्या पापात आहेत आणि तरी सुद्धा ते हा दावा करीतात की आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालतो आणि आम्ही एका उच्च स्तरावर पोहोचलो आहोत. अर्थातच 10 आज्ञांमधली एक आज्ञा आहे, तू व्यभिचार करू नको. परंतु श्रोत्यांनो अशा प्रकारचे लोक काही ना काही स्पष्टीकरण देऊन स्वतःच्या आचरणाला योग्य ठरविण्याचा प्रयत्न करतात. जर आज आपण म्हणत आहात की माझी परमेश्वराच्या सोबत सहभागिता आहे आणि आपण अंधारात चालत आहात अर्थात पापामध्ये जीवन जगत आहात, तर आपण खोटे बोलता, आपण सत्याने वागत नाही आणि ह्याचा परिणाम आपणाला ठाऊक आहे. पुढच्या कार्यक्रमामध्ये ह्या विषयावर आपण अधिक प्रकाश टाकू, अधिक चर्चा करू, तर अवश्य पुढच्या अध्ययनामध्ये भाग घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलात. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. सुदैव जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिन कोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.